प्रकटीकरण अध्याय 2.
इफिसेतील मंडळीच्या देवदूताला हे लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धरतो आणि 7 सोनेरी दीप समयांमधून चालतो, त्याचे हे शब्द आहेत. तू काय करतोस ते मला माहीत आहे. तू खूप काम करतोस व धीर धरतोस हे मला माहीत आहे. मला हे माहीत आहे की दुष्ट मनुष्यांचा तू स्वीकार करीत नाहीस, आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची कसोटी तू घेतलेली आहेस, आणि ते खोटे आहेत हे तुला समजले आहे. माझ्या नावासाठी तू धीर धरलास, माझ्या नावामुळे तू दुःख सोसलेस आहे आणि तू थकला नाहीस. तरीही तुझ्या विरुद्ध माझे म्हणणे आहे, तू तुझी पहिली प्रीती सोडली आहेस. ज्या उंचीवरून तू पडलास ते लक्षात आण, पश्चाताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चाताप केला नाहीस तर मी येईन आणि तुझी दीपसमयी तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन. पण असे काही आहे जे तू करतोस. तू निकलाईतांचा कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्याच्या कृत्यांचा द्वेष करीतो. आत्मा मंडळांना काय म्हणतो? हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन. ते झाड देवाच्या सुखलोकात आहे. स्पुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही, जो पहिला आणि शेवटला आहे, त्याचे हे शब्द आहेत. जो मेला होता पण पुन्हा जीवनात आला. मला तुमचे क्लेश आणि गरिबी माहीत आहे, तरीही तुम्ही श्रीमंत आहात. ज्या वाईट गोष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे. ते म्हणतात आम्ही यहुदी आहोत, पण ते नाहीत, ते सैतानाची सभा आहेत. जे दुःख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. मी तुला सांगतो, तुम्हापैकी काहींना तुमची परीक्षा पाहण्यासाठी सैतानाकडून तुरुंगात टाकतील, आणि तुम्ही 10 दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू रहा, आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन. आत्मा मंडळांना काय म्हणतो? हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची इजा होणारच नाही. पर्गमेतील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी तीक्ष्ण तरवार आहे, त्याचे हे शब्द आहे. मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझ्या नावात दृढ आहात. अंतिपाच्या काळामध्ये सुद्धा माझ्यावर तुमचा असलेला विश्वास तुम्ही नाकारला नाही. अंतिपा माझ्या विश्वासू साक्षीदार होता. तो तुमच्या शहरात मारला गेला. सैतान जेथे राहतो असे ते तुमचे शहर आहे. तरीही तुमच्या विरुद्ध माझे म्हणणे आहे. तुमच्यात असे लोक आहेत की जे बलामाची शिकवण आचरणात आणतात. बलामाने बालकाला इस्रायल लोकांना पाप करायला कसे लावायचे ते शिकवले. त्या लोकांनी लैंगिक पापे करून आणि मूर्तीला वाहिलेले अन्न खाऊन पाप केले. त्याचप्रमाणे निकलायताची शिकवण आचरणारे तुमच्यामध्ये सुद्धा काही जण आहेत. म्हणून पश्चाताप करा, नाहीतर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तरवारीने त्यांच्याशी लढेन. आत्मा मंडळांना काय म्हणतो? हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला मी लपून ठेवलेल्या मान्यातून काही देईन. मी त्याला पांढरा दगड खडा देईन, ज्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो प्राप्त होईल त्यालाच ते समजेल. थुअतिराईतील मंडळीच्या दूताला लिही, देवाचा पुत्र हे सांगत आहे, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या पितळासारखे आहेत. मला तुमची कामे, तुमचे प्रेम आणि विश्वास, तुमची सेवा आणि धीर माहीत आहे, आणि तुम्ही पहिल्यापेक्षा आता जास्त करीत आहात हे माहीत आहे. तरी सुद्धा तुमच्या विरुद्ध माझे म्हणणे आहे. इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीसमोर ठेवलेले अन्न खावावयास मोहविते, तरी तुम्ही तिला खुशाल तसे करू देता. मी तिला तिच्या अनैतिक लैंगिक पापाविषयी पश्चाताप करण्यासाठी वेळ दिला आहे, परंतु ती तसे करायला तयार नाही। म्हणून मी तिला दुःखाच्या बिछाण्यावर खिळवीन आणि जे तिच्याबरोबर व्यभिचाराचे पाप करतात त्यांना भयंकर दुःख भोगावयास लावीन। जर ती तिच्या मार्गापासून पश्चाताप पावली नाही तर मी तिच्या अनुयायांना ठार मारून टाकीन। मग सर्व मंडळांना हे कळेल की मी तो आहे जो अंतकरणे आणि मने पारखतो। तुमच्या कृतींप्रमाणे मी प्रत्येकाला तुमचा मोबदला देईन। पण थुअथिरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आचरित नाही त्यांना मी सांगतो की ज्या तुम्ही सैतानाची म्हणविलेले खोल गुपिते जाणली नाहीत त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही। मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्याला धरून राहा। जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करतो त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन। तो त्यांच्यावर लोहदंडाने अधिकार गाजवीन। मातीच्या भांड्यासारखा तो त्यांचा चुराडा करीन। जसा पित्याकडून मला अधिकार प्राप्त झाला आहे तसा मी सुद्धा त्याला पहाटेचा तारा देईन। आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐकू।